अध्याय सहावा, नरकामध्ये होणारं चलनवरण किंवा तिथे होणारे गोष्टी ऍक्टिव्हिटीज. आमच्या पुढे आम्ही बघितलो एक अतिशय मंद पिवळा प्रकाश. येशू आणि मी त्या भीतीच्या बोगद्यामधून बाहेर आलो होतो आणि आता आमच्या समोर एक रस्ता लागला होता आणि त्याच्या शेवटाला आम्ही आलो होतो आणि आम्ही हे नरकाचं पोट बघत होतो. दूरपर्यंत आम्हाला हे दिसत होतं की बरंच काही तिथं गोंधळ चाललेला होता या मध्यभागी म्हणजे पोटामध्ये नरकाच्या. आम्ही थांबलो आणि मग येशू मला म्हणू लागला, मी तुला या नरकाच्या पोटामधून, इंग्लिशमध्ये त्याला बेली ऑफ हेल असं म्हटलंय, आणि तुला हे दाखवणार आहे बऱ्याच गोष्टी, चल माझे मागे. आणि आम्ही दोघे चालू लागले. येशूने सांगितले पुढे जे आहे ते अत्यंत भयानक गोष्टी आहेत आणि भीतीदायक गोष्टी आहेत. ते काही कुणाच्या कल्पना नाही आहेत, परंतु या खऱ्या गोष्टी आहेत. आणि तू तुझ्या वाचकांना हे जरूर सांग की सैतानाचे जे शक्ती आहेत, डिमन पॉवर्स, ह्या खऱ्या आहेत. सैतानाचे दूत ज्यांना डिमन्स म्हणतात ते खरे आहेत. सैतान हा पण खरा आहे आणि त्याच्या ह्या अंधकाराच्या शक्ती या खऱ्या आहेत. परंतु त्यांना हे पण सांग की त्यांनी घाबरून जाऊन नये, कारण जर माझे लोक माझ्या नावाने मला हाक मारतील आणि नम्र होऊन जर माझ्याकडे प्रार्थना करतील आणि त्यांच्या दुष्ट मार्गापासून जर फिरतील, तर मी स्वर्गमधून त्यांची प्रार्थना ऐकल आणि त्यांच्या देशाला मी बरं करल आणि त्यांच्या शरीरांना पण मी बरं करल. जसं स्वर्ग हा वास्तविक खरा आहे, तसं नरक देखील वास्तविक रीतीने खरा आहे. देवाची इच्छा आहे की तुम्हाला नरकाविषयी हे सर्व काही गोष्टी समजाव्यात आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही या ठिकाणामध्ये येण्यापासून स्वतःचा बचाव करावा. प्रभूला माहिती आहे की मार्ग आहे इथून इथं न येण्याचा, आणि तो मार्ग एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो तुमच्या जीव आत्म्याचं तारणार आहे. हे लक्षात ठेवा की ज्यांचे नाव त्याच्या म्हणजे कोकराच्या प्रदेश ख्रिस्ताच्या वहीमध्ये, जीवनी वहीमध्ये आहेत, तेच वाचतील. आम्ही पहिल्यांदा ह्या नरकाच्या पोटामध्ये बेलीमध्ये आलो आणि पहिली ऍक्टिव्हिटी किंवा पहिलं कार्य आम्ही जे बघितलं तिथं, ते हे होतं की उजव्या बाजूला जिथं आम्ही प्रवेश केला होता त्या ठिकाणामध्ये एक छोटी टेकडी होती आणि तिथं बराच अंधकार होता या कोपऱ्यामध्ये. मला अजून ते शब्द आठवतात ज्यावेळेस प्रभू म्हटलं की बऱ्याच वेळेस तुला असं वाटेल की मी तुला सोडून दिलेलं आहे नरकामध्ये, परंतु तसं नसल. हे नेहमी लक्षात ठेव की सर्व स्वर्गामधले शक्ती किंवा सामर्थ्य आणि पृथ्वीवरचं सामर्थ्य, पृथ्वीचे आतलं सामर्थ्य हे माझ्याकडे आहे. बऱ्याच वेळेस हे दुष्ट आत्मे आणि हरवलेले जे आत्मे ते आपल्याला बघू शकणार नाही किंवा त्यांना कळणार पण नाही की आपण इथं आहोत. म्हणून तू घाबरू नकोस. जे काही तू आता बघणार आहे ते अत्यंत खरं आहे. ह्या गोष्टी इथं आपल्या समोर वास्तविक रीतीने होत आहे आणि हे होत राहतील जोपर्यंत मृत्यू आणि नरक या दोघांना उचलून देव अग्नीच्या भट्टीमध्ये किंवा अग्नीच्या तलावामध्ये किंवा त्या समुद्रामध्ये अग्नीच्या टाकणार नाही. वाचकांनो, तुम्ही खात्री करून घ्या की तुमचं नाव कोकण्याच्या जीवनी वहीमध्ये आहे. आमच्या पुढे आम्ही ऐकलं आणि त्या किंकाळ्या, ते एका आत्म्याच्या जो पीडा भोगत होता. आम्ही त्या छोट्या टेकडीवरून वर चढत गेलो आणि टेकडीवरून खाली बघितलं. एका ठिकाणामध्ये थोडासा प्रकाश आम्हाला दिसला म्हणून मला स्पष्टपणे दिसू लागलं. आणि अशा किंकाळ्या आणि असे रडणं जे कधी मनुष्याला ऐकलं नसेल किंवा त्याच्या स्वप्नात देखील त्याला वाटलं नसेल इतकं काय भयानक आहे, ते पूर्ण त्या हवेमधून येत होतं. आणि तिथं एका मनुष्याच्या पिढ्याचे ओरडणे आणि रडणं मला ऐकू आलं. येशू म्हटलं, माझं ऐक, जे काय तू बघणार आहे आणि ऐकणार आहे ते वास्तविक रीतीने खरंय. आणि देवाच्या सेवकांनो, जे तुम्ही प्रचार करता हे काळजीपूर्वक ऐका आणि ही वॉर्निंग म्हणून समजा की जे काय तुम्ही आता ऐकणार आहे ते खरं आणि वास्तविक खरं आहे. तुम्ही झोपेतून उठा सुवर्तिकांनो, प्रचारकांनो आणि देवाच्या वचनाच्या शिक्षकांनो, जे तुम्हाला सर्वांना ज्यांना शुभवर्तमान घोषित करण्यासाठी बोलवलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. जर तुम्ही पाप करत असाल तर तुम्ही पश्चाताप करा, नाहीतर तुमचा पण नाश या नरकामध्ये होणार आहे. आम्ही पुढे गेलो 15 फूट अंतरावर आणि हे सर्व काही तिथलं कार्य ते बघत होतो. मी बघितलं तर छोट्या छोट्या अशा आकृत्या मला दिसल्या, काळे कपडे घातलेले आणि एका पेटीसारख्या एका पदार्थाच्या भोवती ते फिरत होते. जवळ जाऊन बघितलं तर मला दिसलं ती म्हणजे मैताची पेटी किंवा शवपेटी, जी आपण पृथ्वीमध्ये मेलेल्या माणसांना ठेवतो तशी मला दिसली. आणि हे जे आकृत्या होत्या, हे जे व्यक्ती होते, हे डिमन्स म्हणजे सैतानाचे ते दूत मला दिसले. आणि खरी पेटी होती, त्याच्या भोवती 12 असे दुष्ट आत्मे हे फिरत होते, ते मार्चिंग करत होते त्याच्या भोवती. आणि जसं ते मार्चिंग करत होते तसं ते मंत्र मारत होते आणि हसत होते मोठमोठ्याने. प्रत्येकाच्या हातामध्ये एक धारदार असा भाला होता आणि तो प्रत्येक जण या पेटीमधून छोट्या छोट्या छिद्रांमधून जे बाहेरच्या बाजूने त्यांनी पाडले होते त्याच्यामधून तो घुसत होता आणि काढत होता. तिथं भयंकर भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं आणि मी जे पाहिलं त्यांनी मी थरथर कापू लागले. येशूला माझे विचार ठाऊकच होते आणि तो म्हटला, माझ्या लेकरा या ठिकाणामध्ये अनेक आत्मे आहेत जे यातना भोगत आहेत आणि या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत यातना देण्यासाठी या आत्म्यांना. आणि मोठी शिक्षा त्यांच्यासाठी आहे की ज्यांनी कधी काळी शुभवर्तमान प्रचार केलेला आहे आणि पुन्हा जे पापामध्ये गेलेले आहेत आणि ज्यांनी देवाचं जे हाक आहे ती ऐकलेली नाही, ज्यांना देवाने बोलवलं नव्हतं त्याच्या कार्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये आणि ज्यांनी ऐकलं नाही असे लोक इथं आहेत. मी त्या मनुष्याची किंकाळी ऐकली ती इतकी भयंकर होती, इतकी दुःखदायक होती की माझं हृदय पूर्ण दुःखाने भरून गेलं. तो म्हणत होता काहीच आशा नाही, आशा संपली, काहीच आशा नाही. आणि त्याच्या त्या पेटीमधून तो आवाज येत होता आणि मी म्हटलं हे प्रभू किती भयंकर आहे. येशू म्हटलं चल आपण जरा जवळ जाऊन बघू काय चाललंय. आणि आपण जाऊन बघितलं तर आपल्याला समजलं. आणि आम्ही पुढे गेलो आणि त्या पेटीमध्ये आम्ही आतमध्ये बघितलं. असं दिसत होतं की दुष्ट आत्मे आम्हाला बघू शकत नव्हते. प्रभू येशू आणि मी जणू काय अदृश्य होतो त्यांच्यासाठी. एक घाणेरडा कारपेट असा धूर त्या पूर्ण पेटीच्या आतमध्ये भरलेला आम्हाला दिसला आणि त्या ठिकाणामध्ये तो मनुष्याचा जीवात्मा होता. मी बघितलं तर हे दुष्ट आत्मे त्यांचे भाले ह्या मनुष्याच्या जीवामध्ये खुपसत होते त्या पेटीमध्ये. मी कधीच विसरणार नाही त्याची पीडा. मी ओरडले हे प्रभू येशू त्याला बाहेर काढ, त्याला बाहेर निघू दे, कारण त्याच्या यातना इतक्या भयंकर होत्या. माझी इच्छा होती की त्यांनी त्याला मोकळं करावं. मी येशूचा हात धरून ओढू लागले, त्याला भीक मागू लागली ह्या मनुष्याला बाहेर काढण्यासाठी. आणि त्यावेळेस प्रभू येशू म्हटलं माझे लेकर शांत राहा, शांत राहा. येशू म्हटलं आणि मग तो मनुष्य आम्हाला बघू लागला. तो म्हटलं हे प्रभू मला बाहेर काढ, माझ्यावर दया कर. मी खाली बघितलं आणि पूर्ण रक्त रक्त असं पडलेलं. माझ्या डोळ्यासमोर एक असा जीवात्मा होता आणि त्याच्यामध्ये त्याला एक जिवंत असं हृदय देण्यात आलं होतं आणि त्याच्यामधून पूर्ण रक्त असं बाहेर पडत होतं. आणि ह्या भाले खुपसण्यामुळं हे हृदय प्रत्येक वेळेस फुटत होतं, ते फाटत होतं. आणि तो ओरडू लागला आजपासून मी तुझी सेवा करील, मी तुला भीक मागतो, मला इथून बाहेर येऊ दे, मला बाहेर काढ. मला समजलं की प्रत्येक ह्या भाल्याच्या भोसकण्याने त्याचं हृदय मधून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. रात्रंदिवस तो यातना भोगवते प्रभूने सांगितलं. त्याला इथं सैतानाने स्वतः ठेवलेलं आहे आणि सैतान या सर्व त्याला यातना देतो. हा प्रभू ओढू लागला, हे प्रभू हा मनुष्य ओढू लागला, हे प्रभू आता मी तुझं खरं शुभ वर्तमान गाजवल, मी लोकांना सांगल पापाविषयी आणि नरकाविषयी, परंतु मला इथून तू बाहेर काढ. येशू त्याला म्हटला, शांत रा. प्रभू येशू मला म्हणत होता, ह्या मनुष्य एकेकाळी सुवार्थिक होता, देवाच्या वचनाचा सुवार्थिक. एकेकाळी त्यांनी माझी सेवा केली पूर्ण अंतकरणाने, अनेकांना त्यांनी तारणापर्यंत आणलेले. आज त्याचे पुष्कळचे जे शिष्य आहेत ते माझी सेवा आज करते. पुष्कळ वर्षानंतर देवाच्या वासनाने आणि धन संपत्तीच्या लोभाने हा फसला गेला. त्यांनी सैतानाला त्याच्या जीवनात कंट्रोल घेऊ दिला आणि सैतानाने त्याचा ताबा घेतला. त्याचं मोठं चर्च होतं, मोठी मंडळी होती त्याची, सुंदर गाडी होती त्याच्याकडे, पुष्कळ पैसा होता. आणि मग तो मंडळीतले किंवा चर्चमधले जे दानपात्र आहेत त्याच्यामधून चोरी करू लागला. मग तो खोटं शिक्षण देऊ लागला, अर्ध खोटं आणि अर्ध सत्य असं तो शिकू लागला. ज्यावेळेस मी त्याला सुधारण्यासाठी आलो त्यावेळेस तो मला सुधारू देऊ देण्यास मनाई करू लागला. मी माझे सेवक त्याच्याकडे पाठवले आणि त्याला सांगितलं की तू पश्चाताप कर आणि खरंच शुभवर्तमान घोषित कर. परंतु त्याला या जगातले मोह आणि पाश हे सुटले नाही, त्याला देवाच्या पेक्षा ह्या गोष्टी जास्त प्रिय वाटू लागले. त्याला हे देखील माहिती होतं की अशा पद्धतीमध्ये प्रचार करणं किंवा शिकवणं खरेपणा सोडून हे चुकीची गोष्ट आहे. तो मरण्याच्या अगोदर तो असं पण म्हटलं की पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा असतो हा लबाडपणा आहे आणि ज्यांना कुणाला तो मिळालेला असं जे म्हणतात हे सगळे ढोंगी लोक असतात. त्यांनी हे देखील सांगितलं की एक दारोडा जरी असला तरी तो स्वर्गात जाऊ शकतो पश्चाताप न करता. तो हे देखील म्हटलं की देव नरकामध्ये कुणाला पाठवणार नाही, कारण देव खूप चांगुलपणाने भरलेला आहे आणि तो अशा गोष्टी करत नाही. त्यांनी अनेक चांगल्या लोकांना देवाच्या कृपेपासून पडू दिलं. त्यांनी हे देखील सांगितलं की त्याला माझी काही गरज नव्हती, कारण तो स्वतःला देवासमान करत होता. तो इतका दूर पर्यंत पापामध्ये गेला की तो असे शिबिर घ्यायचा जिथं तो याचं खोटं डॉक्ट्रिन किंवा खोटं शिक्षण तो द्यायचा. त्यांनी माझं पवित्र वचन त्याच्या पायाखाली तुडवलं तरी देखील मी त्याच्यावर प्रीती करत होतो. माझे लेकरं हे अत्यंत बरं एक त्यांच्यासाठी, आणि ह्याच्यासाठी पण बरं झालं असतं की माझ्याविषयाला कधी माहिती नसतं. माझ्याकडे एकदा येणं आणि मग नंतर मला पाठ दाखवणं माझी सेवा न करता हे अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे हे प्रभूने मला सांगितलं. जर त्यांनी तुझं ऐकलं असतं प्रभू, मी म्हटले, जर त्यांनी त्याच्या स्वतःच्या जीव आत्म्याची काळजी केली असती आणि दुसऱ्यांच्या जीव आत्म्याची काळजी केली असती, आणि मग प्रभू म्हटलं बरं झालं असतं. परंतु ह्यांनी माझं ऐकलं नाही. ज्यावेळेस मी त्याला हाक मारायचो तो माझं ऐकत नव्हता. त्याला सोयीस्कर आणि सोपा मार्ग आयुष्याचा हा आवडू लागला. मी त्याला पश्चाताप करण्यासाठी बोलवलं परंतु तो आला नाही. एके दिवशी त्याचा नाश झाला, तो मारला गेला आणि मग या ठिकाणामध्ये आला. आता सैतान त्याला पीडा देते यासाठी की त्यांनी एकेकाळी माझं वचन घोषित केलेलं आहे आणि अनेक आत्मे माझ्या राज्यासाठी जिंकलेले आहेत आणि ही त्याची पीडा आहे. मी बघितलं ते सैतानाचे दूत म्हणजे दुष्टात्मे ते अजून फिरत होते त्या पेटीच्या भोवती आणि मनुष्याचं हृदय ह्याच्यामधून आवाज येत होता आणि खरोखर जिवंत असं रक्त त्याच्यामधून वाहत होतं. मी कधीच त्याच्या त्या पीडा आणि त्याच्या किंकाळ्या आणि तो आवाज दुःखाचा आणि यातनेचा विसरू शकणार नाही. येशूने त्या मनुष्याकडे त्या पेटीमध्ये ठेवलेल्या खूपच दुःखाने आणि करुण नजरेने बघितलं आणि म्हटलं, ह्या मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक निर्दोष आणि हरवलेल्या आत्म्यांचं रक्त आहे त्याच्या हातांवर. आज पुष्कळचे लोक त्याच्या चुकीच्या या वागण्यामुळे, चुकीच्या संदेशामुळे आणि शिक्षणामुळे आज इथं यातना भोगते. खूप कठीण आणि दुःखमय अंतकरणाने येशू आणि मी पुढे गेलं. त्याला सोडल्यानंतर आम्ही बघितलं की अजून एक भयंकर राक्षसी दुष्ट आत्म्यांचा येत होता त्याच्या त्या पेटीजवळ. ते 3 फूट उंच होते, काळे कपडे घातलेले, त्यांचे काळे बुरखे होते त्यांच्या चेहऱ्यावर, आणि ते जणू काय एक तुकडी संपली की दुसरी तुकडी जसं शिफ्ट मध्ये काम त्यांचं चालू होतं त्याच्या जीवात्म्याला पीडा देण्याचं. मी विचार केला की आपल्यामध्ये किती घमेंड आणि गर्व भरलेला असतो आणि आपण तयार नसतो आपल्या स्वतःच्या चुका कबूल करण्यासाठी आणि पश्चातापाची विनंती देवाकडे करण्यासाठी. आपण खरोखर पश्चाताप करण्यासाठी मना करतो स्वतःला आणि नम्र होण्यासाठी. आणि असंच जर आपण चाललो तर किती वाईट आपलं होईल. आपल्याला वाटतं आपण खूप बरोबर आहे, योग्य आहे, परंतु तुम्ही कृपा करून ऐका की नरक हा वास्तविक खरा आहे. कृपा करून त्या ठिकाणामध्ये तुम्ही जाऊ नका. पण येशूने मला एक मोठं असं घड्याळ दाखवलं, अतिशय मोठं जायंट क्लॉक, आणि पूर्ण जगावर जणू काय ते पसरलं होतं. आणि मग त्याच्यामधून मी त्या घड्याळांचा आवाज टिक 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 असं ऐकला. त्याचा जो काटा होता ज्याच्यामध्ये तास किती झाले ते दिसतं आवर हँड, तो जवळपास 12 च्या जवळ आलेला होता. आणि मिनिटाचा काटा थांबला होता 3:12 होण्याचे तिथं 3 मिनिटं अगोदर. आणि हळूहळू हा मिनिटाचा काटा त्या 12 काट्याच्या जवळ येत होता. आणि जसं जसं ते घड्याळचा आवाज मी ऐकत होते ते मोठं मोठं मोठा तो आवाज होऊ लागला आणि पूर्ण पृथ्वी जणू काय त्या आवाजाने भरून गेली असं मला दिसलं. आणि मग प्रभू तुतारी सारखा आवाजामध्ये तो बोलला आणि त्याचा आवाज जणू काय अनेक पाण्याच्या जलप्रलयाप्रमाणे आला. आणि म्हटलं तुम्ही ऐका की आत्मा मंडळास काय म्हणतो. तो म्हटलं तुम्ही तयार राहा, कारण मी अशा वेळेस येईन तुम्हाला वाटत नाही अशा मी वेळेस येईन, आणि मी पुन्हा येईन. आणि मग मी ते घड्याळ त्याचा टोल मी ऐकला 12 आणि तो म्हटला आता 12 आता वर येत आहे त्याचे वधू घेण्यासाठी. काय तुम्ही ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार आहात का माझ्या मित्रांनो? का तुम्ही त्या लोकांसारखे आहे की नाही प्रभू आज नाही, प्रभू उद्या मी तुला आमचं जीवन देऊ. आज तुम्ही त्याला बोलवाल का आणि तुमचं तारणासाठी प्रार्थना कराल का? तुम्ही तुमचं हृदय त्याला आज द्याल का? तुम्ही लक्षात ठेवा, येशू तुम्हाला सर्व पापांपासून सोडू शकतो, म्हणून तुम्ही पश्चाताप करा, तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा, तुमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करा, म्हणजे ते ख्रिस्ताकडे येतील उशीर होण्याच्या अगोदर. येशू काय म्हणतो की मी तुम्हाला पूर्ण वाईटापासून सैतानापासून तुमचं संरक्षण करेल, मी तुमच्या प्रत्येक मार्गामध्ये तुम्हाला मदत करेल, मी तुम्हाला वाचवल जर तुम्ही मला हाक मारली. आज पुष्कळशा अश्रुपूर्ण नेत्राने मी प्रार्थना करत आहे की तुम्ही जे हे माझं पुस्तक ऐकत आहात आणि वाचत आहात की तुमचे डोळे हे उघडतील उशीर होण्याच्या अगोदर. नरक हा सदा सर्व काळासाठी आहे. मी पूर्ण प्रयत्न करत आहे तुम्हाला सांगायला की जे काय मी पाहिलं आणि ऐकलं आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत. आणि मी प्रार्थना करते की तुम्ही पश्चाताप कराल आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकाराल. मग मी प्रभूला म्हणताना ऐकलं की आता वेळ झालेली आहे, आपण उद्या पुन्हा येऊ.